चीनीमंडी.com पॉडकास्ट।
इंडोनेशिया बदलेल साखर आयातीचे नियम। इंडोनेशिया आपल्या कच्च्या साखरेच्या आयाती संदर्भातील नियम बदलू शकतो। इंडोनेशियाच्या ट्रेड मंत्रालयाचे विदेश व्यापार महानिदेशक इंद्रसारी विष्णुवर्धना यांनी सांगितलं की इंडोनेशिया इतर देशातून खरेदी करण्यात येणारी कच्ची साखर शुद्धतेचा दर्जा वाढवण्यासाठी साखर आयात नियमांमध्ये संशोधन करत आहे। इंडोनेशियाचे ट्रेड मंत्रालयाच्या सध्याच्या नियमांनुसार कच्च्या साखरेच्या आयातीसाठी शुद्धतेचा दर्जा कमीत कमी 1200 IQ इतका असायला हवा। वर्धना यांनी सांगितलं की याला कमी करून 600 स्तरावर घेतलं जाईल। कमी इक्युम्सा याचा अर्थ आहे साखरेची अधिक शुद्धता। वर्धना यांनी सांगितलं की संशोधित नियमांना कधीपासून लागू करण्यात येईल हे अजून निश्चित झालेलं नाही। यापूर्वी इंडोनेशियाई सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की भारताच्या साखर उत्पादकांनी इक्युम्सा 1200 दर्जाची साखर बनवणं बंद केलं आहे, ज्यामुळे भारतीय साखर निर्यातकांनी इंडोनेशियाकडून आपल्या साखर आयात नियमांमध्ये संशोधन करायला सांगितलं होतं।